ಶ್ರೀ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಸದ್ಗುರು ಸಾಯಿನಾಥ್ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಅಥ ಶ್ರೀ ಸಾಯಿ ಸಚ್ಚರಿತ ಅಧ್ಯಾಯ ಸದತಿ ಸಾವಾ. ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಯ ನಮಃ. ಶ್ರೀ ಸರಸ್ವತ್ಯೈ ನಮಃ. ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಶ್ರೀ ಕುಲದೇವತಾಯೈ ನಮಃ. ಶ್ರೀ ಸೀತಾರಾಮಚಂದ್ರಾಭ್ಯಾಂ ನಮಃ. ಶ್ರೀ ಸದ್ಗುರು ಸಾಯಿನಾಥಾಯ ನಮಃ. ಧನ್ಯ ಧನ್ಯ ಸಾಯಿಸೆ ಚರಿತ ಧನ್ಯತಯಾಸೆ ನಿತ್ಯ ಚರಿತ ಪ್ರಿಯಾ ಹಿ ಅಕಳ ಅತ್ಯದ್ಭುತ ಇತ್ತಂ ಭೂತ ಅಕಥ್ಯ ಅಗಾಧ ಚಾಸೆ ಸಚ್ಚರಿತ ಧನ್ಯತಯಾಸೆ ಜೀವನ ವೃತ್ತ ಧನ್ಯ ಧನ್ಯತೆ ಅಪ್ರತಿಹತ ಅಸಿಧಾರಾವ್ರತತಯಾಸೆ ಕದಿ ಬ್ರಹ್ಮಾನಂದೇ ಉನ್ಮತ್ತ ಕಧಿ ತೇ ನಿಜ ಬೋಧೇ ತೃಪ್ತ ಕಧಿ ಸರ್ವಕರುಣಿ ಅಲಿಪ್ತ ಐಸಿ ಅನಿಶ್ಚಿತತಿ ಸ್ಥಿತಿ ಕಧಿ ಸರ್ವಪ್ರವೃತ್ತಿ ಶೂನ್ಯ ತರಿತೋ ನವೇ ನಿದ್ರಾ ಸಂಪನ್ನ ನಿಜ ಸ್ವಾರ್ಥೀ ಠೇವೂನಿ ಮನ ಸದಾ ಸಾವಧಾನ ನಿಜರೂಪಿ ಕಧಿ ಸಾಗರ ಸಮ ಪ್ರಸನ್ನ ಪರಿತೋ ದುರಂತ ದುರ್ವಿಗಾಯ ಗಹನ ಕೋಣಾ ಹೇ ಅಗಾಧ ರೂಪ ನಿರೂಪಣ ಯಥಾರ್ಥಪಣೆ ಕರವೇಲ ಪುರುಷಾಂಸವೇ ಧರಿ ಬಂಧುತಾ ಸ್ತ್ರೀಯಾತಯಾ ಚಾ ಬಹಿಣಿ ಮಾತಾ ಬ್ರಹ್ಮಚಾರಿ ಊರ್ಧ್ವರೇತಾ ಠಾವ ಸಮಸ್ತಾ ಸರ್ವದಾ ಐಸಿಯಾಚೆ ಸತ್ಸಂಗತಿ ಪ್ರಾಪ್ತ ಝಾಲಿ ಜೀಮತಿ ತೀಸರಾಹೋ ನಿಶ್ಚಲ ಸ್ಥಿತಿ ನಿಧನ ಪ್ರಾಪ್ತಿ ಪರ್ಯಂತ ಉದಂಡ ಭಾವಿ ಸೇವಾವೃತ್ತಿ ಚರಣಿ ಜಡಾವಿ ಅನನ್ಯ ಭಕ್ತಿ ಭಗವದ್ ಭಾವ ಸರ್ವಾಭೂತಿ ಅಖಂಡ ಪ್ರೀತಿ ತನ್ನಾಮಿ ಪಾಹುನಿ ತ್ಯಾಚಾ ಏಕೇಕ ಕೃತಿ ಜೇ ಜೇ ಕಾರಣ ಶೋಧು ಜಾತಿ ತೇ ತೇ ಕುಂಠಿತ ಹೋ ನಿಯಂತಿ ಸ್ವಸಚಿ ಬೈಸತಿ ತಟಸ್ಥ ಕಿತಿ ಏಕ ಸ್ವರ್ಗ ಸೌಖ್ಯಾ ಝಗಡತಿ ವಾನಿತಿ ಅತ್ಯಂತ ಸ್ವರ್ಗಾಚಿ ಮಹತಿ ತೇ ಭೂಲೋಕಾ ತುಚ್ಛ ಮಾನಿತಿ ಮರಣಾಚಿ ಭೀತಿ ಮಣತಿ ಇಥೆ ಪರ್ಯವ್ಯಕ್ತಾ ತೂನಿ ಆಕಾರ ಯತಿ ತಿಯೇ ಸಚಿ ಮಣತಿ ವ್ಯಕ್ತ ಸ್ಥಿತಿ ಪುಳೆ ತೀಚ ಪ್ರವೇಶತಾ ಅವ್ಯಕ್ತಿ ಮೃತ್ಯು ಮಣತಿ ತಿಯೇಸ ಅಧರ್ಮ ಜ್ಞಾನ ರಾಗದ್ವೇಷ ಇತ್ಯಾದಿ ಕಹೇ ಮೃತ್ಯುಪಾಶ ಯಾನ್ಸೆ ಉಲ್ಲಂಘನ ಕರಿಜೋ ಅಶೇಷ ತ್ಯಾಸಿತ ಪ್ರವೇಶ ಸ್ವರ್ಲೋಕಿ ಸ್ವರ್ಗ ಸ್ವರ್ಗತೋ ಕಾಯಾಣಿಕ ವೈರಾಜತೋಚ ಸ್ವರ್ಗಲೋಕ ವಿರಾಟ ಆತ್ಮಸ್ವರೂಪ ದೇಖ ಮಾನ ಸ ದುಃಖ ವಿವರ್ಜಿತ ಜೇಥೆ ನಾಹಿ ರೋಗಾದಿ ನಿಮಿತ್ತ ನಾಹಿ ಚಿಂತಾ ವ್ಯಾಧಿ ದುಃಖ ಜೇಥೆ ನಕ್ಷುಧಾ ಋಷಾಕುಲಿತ ಕೋಣೀನ ವ್ಯಥಿತ ಜರಾ ಭಯೇ ಜೇಥೆ ನಾಹಿ ಮೃತ್ಯು ಭಯ ನಾಹಿ ವಿಧಿ ನಿಷೇಧ ದ್ವಯ ಜೀವವಾವರೆ ಅತ್ಯಂತ ನಿರ್ಭಯ ತೀಸಖಿ ದಿವ್ಯ ಸ್ವರ್ಗ ಸ್ಥಿತಿ ಜೇ ಆ ಬ್ರಹ್ಮಸ್ಥಾವರಾಂತ ಪೂರ್ಣಸ್ಥಾವರ ಜಂಗಮಾತ ತೇ ಚಿತತ್ವ ಪರತ್ರೀವಾಯೇಥ ನಾನಾತ್ವ ವಿರಹಿತ ತೇ ಚ ತೇ ಅಸತಾ ಸಂಸಾರ ಧರ್ಮ ವರ್ಜಿತ ಹೋತಾ ಉಪಾಧಿ ಸಮನ್ವಿತ ತೇ ಚಿ ಆವಾಸೆ ಅಬ್ರಹ್ಮವತ ಅವಿದ್ಯಾ ಮೋಹಿತ ಜೀವಾಸ ಪರಬ್ರಹ್ಮ ತೇ ಮಜಹೂನಿ ಭಿನ್ನ ತೇ ಮೀನ ವೇ ಮೀತೋ ಹಾನ ಐಸೆ ಜಯಾಚೆ ಭೇದ ಜ್ಞಾನ ತೋ ಮರಣಾಧೀನ ಸರ್ವದಾ ಜನನಾ ಪಾಠಿ ಲಾಗಲೆ ಮರಣ ಮರಣಾ ಪಾಠಿ ಪುನರ್ಜನನ ಹೇ ಸಂಸ್ಕೃತಿ ಚಕ್ರ ಪರಿವರ್ತನ ಪಾಠಿ ಸಚಿರಂತನ ತಯಾಚ ದುಷ್ಕರಯಜ್ಞ ತಪೋದಾನ ಇಹಿ ಜಯಾಚೆ ಹೋಯ ಆಪಾದನ ತೇ ನಾರಾಯಣ ಪದ ಸ್ಮೃತಿ ವಿಹೀನ ಸ್ವರ್ಗಾಯತನ ಕಿಮರ್ಥ ಕೇವಲ ವಿಷಯ ಭೋಗಾಚೆ ಸ್ಥಾನ ನಲಗೆ ಆಮುತೆ ಸ್ವರ್ಗ ಭುವನ ಜೇಥೆ ನ ಗೋವಿಂದ ನಾಮ ಸ್ಮರಣ ಕಾಯ ಕಾರಣ ತಯಾಚೆ ಸ್ವರ್ಗಾಜಾ ಅಥವಾ ನರಕ ಫರಕ ನಾಹಿ ವಿಷಯ ಸುಖ ಇಂದ್ರಾವಾ ಗರ್ದ ಭಾರೇಖಾ ಸುಖ ವಿಲೋಕ ಇಂದ್ರನಂದನವನೀ ಘೋಳೆ ತೋಸರಾ ಸಬವು ಕಿರಡಾ ಲೋಳೆ ಸುಖ ಪಹಾತಾ ಏಕಚಿ ತುಳೆ ನಾಹಿ ತೆ ವೇಗಳೆ ಲವ ಮಾತ್ರ ಜೇಥೂನಿ ಪುಣ್ಯ ಕ್ಷಯೇ ಪತನ ಕಿನ್ನಿಮಿತ್ತ ತದರ್ಥಯತ್ನ ಯಾಹೂನಿ ಬರವೆ ಏಕೀಲ ಜನನ ಮಹತ್ವೇ ಕಹನ ಭೂಲೋಕ ಜೇಥೆ ಆಯುಷ್ಯ ಕಲ್ಪವರಿ ಕಾಯತ ಬ್ರಹ್ಮ ಲೋಕಾಚಿಥೋರಿ ಅಲ್ಪಾಯುಷ್ಯ ಹೋಕಾ ಕ್ಷಣ ಭರಿ ಭೂಲೋಕ ಪರಿ ಆಣಿಕ ಕ್ಷಣಭಂಗುರ ಆಯುಷ್ಯಪಣ ಕೇಳೆ ಕರ್ಮ ಏಕ ಕ್ಷಣ ಕರಿದೋ ಸರ್ವ ಈಶ್ವರಾರ್ಪಣ ಅಭಯ ಸ್ಥಾನ ಪಾವೇತೋ ಜೇಥೇನ ಭಗವದ್ಭಕ್ತ ಜನ ಕರಿತೀನ ಹರಿ ಗುರು ಕಥಾವರ್ಣನ ಸಂಗೀತ ನೃತ್ಯ ಭಗವತ್ ಪೂಜನ ತೇ ಕಾಯ ಸ್ಥಾನ ಕಾಮಾಚೆ ಬ್ರಹ್ಮಾತ್ಮೈಕತ್ವ ವಿಜ್ಞಾನ ಆತ್ಯಂತಿಕ ನಿಶ್ರೇಯಸ ಸಾಧನ ತೇ ತೋಯ ಸ್ವರ್ಗಾ ಭೂನಿ ಗಹನ ಭೂಲೋಕ ಹೇ ಸ್ಥಾನ ತಯಾಚೆ ಕಾಯಾವಾಚಾ ಪಂಚ ಹೀ ಪ್ರಾಣ ಸಮರ್ಪಣ ನಿಶ್ಚಯಾತ್ಮಕ ಬುದ್ಧಿ ಲೀನ ಹೋವೋ ಗುರ್ವಧೀನ ಸರ್ವಸ್ಮಿ ಏವಂ ಸದ್ಗುರು ಶರಣ भवभयाची काय सिवार्ता प्रपंचाची किमर्थ चिंता असता निवारिता सर्वस्वी अविद्येचा जेथे वास तेथे पुत्र पश्वादिपाश संसार चिंता अहर्निश नाही लवलेश सुविचार अविद्या सर्वा मूळ कारण उपस्थापी नानात्म विंदान आचार्यागम संस्कृत ज्ञान तदर्थ संपादन करावे होता अविद्या निवर्तन पुरेण अणुमात्र नानात्म ज्ञान सुखे तयासे जन्म मरण एकत्व विज्ञान या मूळ धरी जो अत्यल्प भेद दृष्टि पडेल जन्म मरणाचे कष्टी तयास विनाश आणि सृष्टि लागली पाठी सदोदित श्रेय हाची जिचा विषय ती सती विद्या निसंशय जिचा विषय केवळ प्रेय अविद्या नाम ध्येय तियेस मृत्यु हेच मोठे भव भय तया पासुनी भावया निर्भय घट्ट धरा गुरु चरण द्वय देतील अद्वय ते जेथे द्वितीय अभिनिवेश तेथे सकीय भयासी प्रवेश म्हणोनी जेथे न भयलवलेश ते निर्विशेष पद सेवा शुद्ध प्रेम मलयागर लावतयाचिया भाळावर भावार्थ पितांबर डावील विश्वंभर निज भक्ता दृढ श्रद्धेचे सिंहासन अष्टभाव मंडित पूर्ण आनंदाश्रुजले स्नपन सद्य प्रसन्न प्रकटेल भक्ति में खड़ा कटी भोवती बांधोनिया कड़ा तया प्रति सर्वस्वासे निंबलोण प्रीति करामग आरती ओ वाला कोण्याही कार्याचा प्रविलय होई धरूनी अस्तित्वाश्रय खड्याने घट फोडिला जाय निवृत्त होय आकारची घटास्तित्वांश लव मात्रही नाही ऐसा होत नाही फुटक्या खापर्यांची आई थाई अनुवृत्ती होई घटाची म्हणून कार्याचे जे विलापन ते अस्तित्व निष्ठ चिरंतन म्हणून कोणाचेही देहावसान नवे पर्यवसान शून्यत्वी कार्य न कारणा व्यतिरिक्त झाले व्यक्त जरी अव्यक्त तरी ते सदैव सदन्वित हे तो सुप्रतीत सर्वत्र सूक्ष्मतेची न्यूनाधिक्याची परंपरा ही दर्शविहेची स्थूल कार्य विलयी साची सूक्ष्म कारणची अवशिष्ट तयाचाही विलय होता त्याहुनी सूक्ष्म अवशिष्ट राहता सकलेंद्रिय मन बुद्धि ग्राहकता पावे विकलता ग्रहणार्थी तात्पर्य बुद्धि ही जेथे ठके येथेची मूर्त अमूर्ती ठाके परित्याचा न सद्भाव झाके सन्मात्र झळके सर्वत्र बुद्धि कामास देई आश्रय म्हणून तिचा होता विलय तात्काळ होई आत्मोदय पडे अक्षय पद ठाई अविद्या माया काम कर्म हेच मुख्य मृत्यूचे धर्म होता या सर्वांचा उपरम होई उपशम बंधाचा होता सर्व बंधन नाश प्रकटे आत्मा अप्रयास जैसा मेघ जाण्याचा अवकाश स्वयं प्रकाश चमके रवी शरीर मी हे माझे धन या नाव दृढ देहाभिमान हे चिरदय ग्रंथी निबंधन दुःखाधिवेशन मायेचे जरी हा देह एकदा निमाला कर्म बीजे देहांतर लाधला ते बीज निशेष जाळावयाला चुकला कियाला पुनर्जन्म पुनश्च बीजांचे वृक्ष होती वासना बीजे जे देहांतर प्राप्ती ऐसे हे चक्र अव्याहत गती वासना निमती तो वरी कामांचा जै समूळ विनाश तैसार दय ग्रंथी निरास तैच अमर मर्त्य मनुष्य हाच उपदेश वेदांती धर्माधर्म विहित स्थिती जिये नाम विरजा वदती अविद्या काम निर्मूलन करती जेथे न लवगती मृत्युते वासनांचा परित्याग तोच ब्रह्मानंदाचा योग निरालेख्या त्या शब्द प्रयोग वाचा विनियोग अनिर्वाच्या झालिया परम ब्रह्म संवित्ती तीच सकला निष्ठ निवृत्ती तीच मने स्थित इष्ट प्राप्ती हे श्रुती स्मृती प्रामाण्य ब्रह्मविदाप्नोति परम हेच ब्रह्मानंद साध्य चरम याहूनि अन्य काय परम तरति शोकमात्मवित् संसारार्णवतमो मूळ पावावया परकुल ब्रह्मज्ञानची उपाय निखळ साधन सकळ प्राप्तीचे पूर्ण श्रद्धा आणि धीर हेची मूर्त उमा महेश्वर मस्तकी नसता यत्कृपा कर दिसे न विश्वंभर हृदयस्थ वदले साईनाथ गुरुवर्य उद्गार ज्ञानचे अमोघ वीर्य पाहिजे निष्ठेचे अल्पधैर्य महदैश्वर्य पावाल असन्मात्र अवघे दृश्य हे तो मानणे येते अवश्य स्वप्न दर्शन घ्या प्रत्यक्ष सर्व ही अदृश्य प्रबोधी येथे यथवरी बुद्धि चीधाव यथवरी च आत्म्याशी सद्भाव परिजेतेन सदसताठाव तो तत्व भाव तो आत्मा सदसदादि प्रत्यय वर्जित अलिंग सर्व विशेष रहित तेच शब्द शब्दांतर वर्णित तेच सर्वगत गुरुरूप आत्मा सर्व विशेष रहित जरा जन्म मरणातीत हा पुराण आणि शाश्वत अपक्षय वर्जित सर्वदा हा नित्य ज पुरातन सर्वगत जैसे गगन अनादि आणि अविच्छिन्न वृद्धिशून्य अविक्रिय जे अशब्द आणि अरूप अनादि अनंत आणि अमूप अव्यय अगंध अरस लेप कवणाते स्वरूप वर्णवेल परिदिसेना ऐसिया निर्गुणा नेण तपणे जरी नेणा ज्ञाने दवडा अज्ञानपणा कधीही न म्हणा शून्यतया काय ती परमहंस स्थिती श्री साईची निज संपत्ती काळे चोरिली हातो हाती दिसेल मागुती ती काय धनसुतदारा सक्त भक्त राहू द्या की यांची मात दर्शना येत योगी विरक्त राहत आसक्त पद कमली काय कर्म बंध विमुक्त सर्वैषणा विनिर्मुक्त देह गेहादिकी विरक्त जगी भक्त तो धन्य साई जयाचा दृष्टी विषय तया वस्त्वंतर दिसेल काय दृश्य मात्री साई शिवाय रिकामा थाय दिसेना वदनी श्री साईचे नाम हृदय श्री साईचे प्रेम तयानी आराम क्षेम रक्षी स्वयमेव साईत्या श्रवणाची ही तीच गत शब्द नाही साई व्यतिरिक्त घ्राणी साई परिमळ भरत रसना पघळत साई रसे सुखाचे जे सोली व सुख काय साईचे सुहास्य मुख धन्य भाग्याचा तो देख जेणे ते शब्द पियुख सेविले कल्याणाचे निधान सुख शांतीचे जन्मस्थान सदसद्विवेक वैराग्यवान सदा सावधान अंतरी गोरसे शिवत्सधाले तरी न माये पासू निहाले तैसे मन हे पाहिजे बांधिले दावणी दाविले गुरु पायी भावया गुरु कृपानुरागा वंदा तत्पद कमल परागा केलिया हित बोधा जागा अनुभव घ्यागा पदोपदी यथेच्छरमता इंद्रियार्थी अंतरी ठेवा साई प्रीति तोचिकामा येलंती स्वार्थी परमार्थी उभयत्र मंत्र सिद्ध मांत्रिकांजन डावी पायाळू स भूमिगत धन तैसेच गुरु पदर जधुसर नयन ज्ञान विज्ञान पावती सिद्धांची जी जी लक्षणे साधकांची तिथीच साधने साध्य कराया दीर्घ प्रयत्ने अभ्यास सुज्ञे करावा दुग्धा पोटी आहे घृत परी न करिता ते आम्लयुत नाही तक्रनान वनीत तेही अपेक्षित संस्कारा तक्र घुसळल्या विरहित प्राप्त होईना नवनीत तेही न करिता अग्निसंयुक्त स्वादिष्ट कृत लाभेना पाहिजे संस्कार बलवत्तता पूर्वाभ्यासे बुद्धिमत्ता अभ्यासा वीण न चित्त शुद्धता तिज वीण दुर्गमता ज्ञानास वावी निर्मळ चित्तवृत्त तरीच होईल आत्मप्राप्ती हातान ये ज्योती स्वरूप स्थिती भगवत भक्ती सोडू नये लागे भगवत भक्तीचा पाया मंदिर आत्मज्ञानाचे उठाया चारी मुक्तीचे कळस झळकाया ध्वजा फडकाया विरक्तीची रात्रंदिन कर्दमी लोळती श्वान सुकरे विष्ठा भक्षिती विषय भोगती भोगिती तीच का महती नरदेही होय जेणे चित्त शुद्धी जेणे अखंड ब्रह्म ते स्वधर्मा चरण आदि तपहे साधी नरदेहे साधु सेवा मुक्तीचे घर स्त्रैण संग नरक द्वार हे पूज्य वृद्ध जनोद्धार विचारार्ह सर्वथा सदा सदाचार संपन्न देह निर्वाह पुरते अन्न गृहदारादि स्पृहा शून्य ऐसा जो धन्य तो साधु जे जे अनिमेष चिंतिती साई प्रचितीची पहा नवलाई स्वये साई तया सध्याई हो नियुतराई तयांचा धन्य नाम स्मरण महती गुरु ही भक्त स्मरण करीती ध्याता प्रवेशे ध्येयस्थिती पूर्ण विस्मृती परस्परा तुम्ही जाणा तुमची करणी मज तो हर्निश तुमची घोकणी ऐशी बाबांची प्रेमळवाणी असेल स्मरणी बहुतांच्या न लगे आम्हा ज्ञान कथा पुरे हा एक साईचा गाथा कितीही पापे असोत माथा संकटी त्राता हा आम्हा जरी न करवती पारायणे तरी यातील गुरु भक्ती प्रकरणे श्रोता की जे हृदया भरणे नित्य ನಿಜ ಗುರು ರಾಜ ಸಹ ಶ್ರೀ ಹರಿ ಭೇಟೇಲ ನಿರ್ಧಾರಿ ಭಾವಿಕಾ ಅಖಂಡ ಲಕ್ಷ್ಮೀ ನಾಂದೇಲ ಘರಿ ವಾಚಿತೀಲ ದೇ ನಿರಂತರಿ ನಿಧಾನ ಜೋ ಏಕ ಸಪ್ತಾಹ ಕರಿ ದರಿದ್ರ ದೂರಿ ತಯಾತೆ ಕಲ್ಪನಾ ಸೋಡಾವಿ ತೋಹಾ ಸಕಳ ಗುಣ ಖಾಣಿ ಸಾಯಿ ನಿಜ ಭಕ್ತ ಕೈವಲ್ಯದಾನಿ ಕಥಾ ಜಯಾಚಿ ಕಲಿಮಲ ಹರಣಿ ಶ್ರೋತಾ ಶ್ರವಣಿ ಪರಿಸಿದೆ ಐಸಿಯಾ ಸಂತ ಕಥಾನ್ ಪುಡೆ ಸ್ವರ್ಗ ಸೌಖ್ಯತೆ ಕಾಯ ಕೋಣ ಢುಂಕುನ ಪಾಹಿಲ ತಿಕ್ಕಡೆ ಟಾಕುನ ರೊಕ್ಕಡೆ ಸತ್ಕಥನ ಸುಖ ದುಃಖ ಹೇತೋ ಚಿತ್ತ ವಿಕಾರ ಸತ್ಸಂಗ ಸರ್ವದಾ ನಿರ್ವಿಕಾರ ಕರೀ ಚಿತ್ತ ಚೈತನ್ಯಾಕಾರ ಸುಖ ದುಃಖಾಥಾರ ದೇಯಿನ ಜೇ ಸುಖ ವಿರಕ್ ಏಕಾಂತಿ ಚೀಜೆ ಭಕ್ತ ಕರಿತಾ ಭಕ್ತಿ ಅಸೋ ಇಂದ್ರ ಕೀ ಚಕ್ರವರ್ತಿ ನಮಿಳೆ ಕಲ್ಪಾಂತಿ ತಯಾನಾ ಪ್ರಾರಂಭ ಭೋಗ ಬಲವತ್ತರ ಬುದ್ಧಿ ಉಪಜೆ ಕರ್ಮಾನುಸಾರ ಉಪಜೋ ಪರಿಹೇ ನೇಮ ನೇಮಾಂತರ ಭಕ್ತ ತತ್ಪರ ಟಾಳೀಲ ಕರಾಕಿ ಭಗೀರಥ ಉದ್ಯೋಗ ಸುಖೇನ ಪ್ರಾರಬ್ಧ ಕರ್ಮ ಭೋಗ ಅವಶ್ಯ ಭಾವಿತ್ವಾಚಾ ಯೋಗ ತಯಾಚ ವಿಯೋಗ ಅಶಕ್ಯ ಜೈಸೆಯೇ ದುಃಖ ಅವಾಂಛಿತ ಸುಖ ಹೀ ತೈಸೆ ಚ ಅಕಲ್ಪಿತ ದೇಹ ಪ್ರಾರಬ್ಧಾಚಿ ಗತ ಆದಿ ಚವಗತ ಸಂತಾನ್ಸ ಅಖಂಡ ತನ್ನ ಆವರ್ತನ ಏಚಿಯಾ ಮಾವ್ರತ ತಪದಾನ ವೇಳೋ ವೇಳಿ ಶಿರಡಿ ಪ್ರಯಾಣ ಏಚಿ ತೀರ್ಥಾಟನ ಆಮುಚೆ ಸಾಯಿ ಸಾಯಿತಿ ನಾಮಸ್ಮರಣ ಯಾಚ ಮಂತ್ರಾಚೆ ಅನುಷ್ಠಾನ ಹೇಚ ಧ್ಯಾನ ಹೇಚ ಪುರಶ್ಚರಣ ಅನನ್ಯ ಶರಣ ಯಾಜಾವೆ ನಿಷ್ಕಪಟ ಪ್ರೇಮಾನುಸಂಧಾನ ಇತುಕೇ ಚಕರೆ ತಯಾಚೆ ಪೂಜನ ಮಗ ಅಂತರೀ ಘ್ಯಾ ಅನುಭವೂನ ಅತರ್ಕ್ಯ ವಿಂದಾನ ತಯಾತೆ ಪುರೆ ಆತಾ ಹೇ ಗುರಾಳ ಆಮಾ ಪಾಹಿಜೆ ಸತ್ವರ ಗೂಳ ಪೂರ್ವ ಸೂಚಿತ ಕಥಾರಸಾಳ ಶ್ರವಣಾರ್ಥ ಸಕಳ ಉತ್ಸುಕ ಐಸಾ ಶ್ರೋತೃ ವೃಂದಾನ್ ಸಭಾವ ಜಾಣುನಿ ಸೂಚಿತ ಕಥಾನವಲಾವ ಆವರಿಲಾಹ ಗ್ರಂಥ ಗೌರವ ಅವಧಾನ ಸೌಷ್ಠವ ರಾಖಾಯ ಕಾವ್ಯ ಪದ ಬಂಧ ವ್ಯುತ್ಪತ್ತಿ ನೇಣೆ ಮೀಪಾಮರ ಮಂದಮತಿ ಕರಧೃತ ಲೇಖಣಿ ಧರೋ ನಿಹಾತಿ ಸಾಯಿ ಚಲಿಹವಿತಿ ಸಾಯಿನ ಸತಾ ಬುದ್ಧಿದಾತ ಅರಿಮೀ ಕೋಣ ಚರಿತ್ರ ಲಿಹಿತ ಯಾಚಿ ಕಥಾ ತೋಚಿ ವದವಿತ ಆಣಿ ಕಲಿಹವಿತಾ ಹಿತೋ कथा निरूपण ते परिसा आणि कही तदंग भूत अथवा दुजिया कथा ज्या स्मरत त्या त्या सांगू श्रोतया प्रत त्या सावचित्त परिसाव्या धन्य साई कथांचा नवलाव धन्य धन्य श्रवण प्रभाव मनने प्रकटे निज स्वभाव थोरावे सद्भाव साई पदी आताधी सावडी वर्णन समारंभासे करू दिग्दर्शन बाबा करी एकांतराशयन सावडी लागून नियमाने एक रात्र मशीदीत दूजी क्रमीत सावडी प्रत ऐसा हा क्रम बाबांचा सतत समाधी पर्यंत
घालू निहा
बाबा निघायस जत सावडी प्रतते खुनी तात्या बाबांस म्हणत मामा ऐसा परस्पर तयांचा प्रेमा ऐशा तयांचा आप्त धर्मा नाही उपमा द्यावया अंगात नित्याची कफनी सटका आपुला बगले समारुनी तमाखू आणि चिली मघेऊनी फडका टाकून स्कंधावर बाबा जवळसे तयार घाली तात्या अंगावर जरी काटी शेला सुंदर करीती शिरावर सारिखा बाबा मग पाटील भिंती तळी असे पडली सर्पणाची मोळी तदग्री दक्षिण पादांगुळी हालवीत ते स्थळी क्षणभर लगेच ते खील जळती ज्योत स्वये मारुनी दक्षिण हात आधी साई बुझावीत मागुनी निघत चावडीते साई निघता जावया वाद्य लागत वाजावया नळे चंद्र ज्योती हवया प्रकाशती दिवटिया सौपाती कोणी वर्तुळ धनुष्याकृती शिंगे करणे तुतारा फुंकिती कोणी तास झांज वाजविती नाही मिती टाळ करिया मृदंग वीणा झणत्कारी साईनामाची गजरी भजन समवेत हारो हारी प्रेमे नर नारी चालत दिंडी पताका झेलीत कोणी गरुड टके मिरवीत नाचत उडत भजन करीत निघत मग समस्त जावया अति आनंद सकल जयकार थयकार वारूचा ऐसी आवाज अंतरांचे गजरी मशिदी तूनी निघे स्वारी भालदार देत ललकारी पायरी वर बाबा जो टाळ झांज मृदंग मेळी कोणी भजन करीत भक्त मंडळी सुखत मेळी ते स्थानी टके पताका घेऊन करी भक्त चालते आनंद निर्भरी दुबाजू दोन सवर धरी पंखे करी बीजती शेल दुशेल स्वारी सावडीसी आघाडी घोडा तो ताम्रवर्ण नाम जयाचे श्याम कर्ण घुंगुरे झणत्कारी ती चरण सर्वाभरण मंडित जो ललकारत चालती ऐसा भजनी भक्त संभार होनिया आनंद निर्भर वाटेने साईचा जय जयकार करीत चवाट्यावर ठाकत तई टाळ झांज ढोल घोळ वाद्ये वाजती अति तुंबळ साई नामाचा एक चिकल्लोळ भजन प्रेमळ मौजेचे सवे चालती नारी नर सर्व भजन आनंदी निर्भर करीत साई नामाचा गजर नादे अंबर कोंदाटे गगन गरजे बाजंतरी प्रेक्षक समुदाय प्रसन्न अंतरी ऐसी प्रेक्षणीय सावडीची स्वारी शोभा साजिरी अनुपम्य अरुण संध्या रागेन भा जैसी तप्त कांचन प्रभा तैसी जयाची श्रीमुख शोभा सन्मुख जई उभा सावडीचा ते समयीची ती मुख शोभा पसरली जणू बालारुण प्रभा केवळ चैतन्याचा गाभा कोण त्या लाभा टाळील धन्य ते समयीचे दर्शन मुख प्रभा आरक्त वर्ण उत्तराभिमुख एकाक्रमन करी पाचारण जणू कोणा ताशे वाजंत्र्यांचा गजर महाराज आनंद निर्भर करिती अधोर्ध दक्षिण कर वरते मरते धमा रौप्य ताटी कुसुमनी कर घेऊनी दीक्षित भक्त प्रवर पुष्पवृष्टी सर्वांगावर करित वरते वरते समयी साईचिया मस्तकावरती गुलाब पुष्पे गुलाल मिश्रिती काका साहेब उधळीत राहती प्रेम भक्ती संयुक्त ऐशा जवत्या पुष्पकळिका गुलालयुक्त उधळीती काका तासे झांज टाळांचा ठोका एक चिकडाका वाद्यांचा ग्राम लोक बाबांचे भक्त दर्शना येती प्रीतियुक्त मुखचर्या अरुण रक्त अभिनव सुव्यक्त ते वेळी पाहोनिया तो तेज विलास प्रेक्षक नेत्र पावती विकास प्रेमळा मना होई उल्हास भवसायास निवृत्ती मुकुट अथवा मंदिर स्पर्श होता है कुनी देता। रसायनेने भक्तांची छपवणी परितयांचे कौतुक पाहुनी बुद्ध्याच जाणूनी मौन धरी ब्रह्मानुभवे विराजमान तयास भर जरी अंगरखा भूषण निज शांतीने शोभायमान तया अलंकरण मुकुटासे तरीही नाना परीसे सुरुचिर बाबांस घालिती अलंकार कपाळी टिळक मनोहर रेखिती केशर मिष्टित हिरे मोतियांच्या माळा कोणी तेथे घालिती गळा कोणी ललाटी लाविती टिळा चालविली ला भक्तांच्या शृंगार जेव्हा चढती समस्त मस्तकी जई मुकुट विराजित मुक्ताहार कंठी झळकत दिसे अत्यद्भुत तई शोभा नाना साहेब निमोण कर धरीत बाबांवर छत्र पांदुर काठी समेते वर्तुलाकार फिरे झालर समवेत बापू साहेब अति प्रीती गुरुचरण प्रक्षालिती अर्घ्यपाद्यादि भावे अर्पिति पूजा करीति यथोचित पुढे ठेवूनी रौप्यतामण तयात बाबांचे ठेवूनी चरण अत्यादरे करी तक्षाळण करोत्वर्तन मागुते घेऊनी केशराची वाटी मगलावीत हस्ताउटी तांबूल अर्पित कर संपुटी प्रसन्न दृष्टी साईची बाबा जव गाडी सबैसत तात्या बादी उभेच ठाकत हाती धरूनी बाबांस बैसवित आदरे नमित तच्चरणा निर्मळ चावडी भूमिका शुद्ध घोटीव आणि स्फटिकवत्थ मिळणी मिळती आबाल वृद्ध प्रेमे निबद्ध श्रीपदी होता गादी वर विराजमान बसता तक्यास टेकून सवरीचा मर आंदोलन विजिती व्यजन दो बाजू माधव रावत माखू चुरीती चिली मतात्काळ तयार करीती देती तात्या बांचे हाती तात्या बापू किती आरंभी तमाखूची ज्वाला निघता तात्या बादेत बाबांचे हाता बाबांचा प्रथम झुरका संपता मगती भगतास अर्पित मगती खिलमी संपे तोवर इकडून तिकडे वर्तुलाकार भगत श्यामा तात्या बरोबर वरचे वर भ्रमतसे धन्यती निर्जीव वस्तू परी काय तिची अभाग्याची थोरी आमास जीवान तिची सरी सेवा ती खरी तियेची तपश्चर्या ही महाकठिण लाथा तुडविले बाळकपण पुढे सोसुनी शीतोष्णता तपन अग्नि तताहून निघाली भाग्य बाबांचे करस्पर्शन पुनश्च धुनी माजी भर्जन मागुती गैरी काउटी चर्चन मुख चुंबन तैलाधे असो कर्पूर केशर चंदन करिति उभय हस्ता विलेपन गळा सुमन माळा घालून गुच्छा घ्राणन करविति सदा जयाचे सुहास्य वदन अति सप्रेम सदय अवलोकन तया सका शृंगाराभिमान राखिला हा मान भक्तांचा जया अंगी भक्तीची लेणी शृंगारिला जो शांतिभूषणी तया या लौकिकी माळामणी अलंकरण पाचूच्या माळा परी अर्पिता ओढवी गळा भक्तांचा सोहळा पुरवितो स्वर्ण पाचू दिव्य हार गळा विराजती मुक्तासर अष्टाष्ट षोडश जयांचे पदर अभिनव पुष्कर मिश्रित जाई जुई तुलसी माळा आपाद जयाचे रुळती गळा मुक्त कंठा कंठ नाळा मिरवी झळाळा अपूर्व सवे पाचूचा हे महार सुवर्ण पद कर दयावर निढळी श्याम तिलक सुंदर अति मधुर शोभा दे तया सकाय म्हणावे फकीर भासे सतेज वैष्णव प्रवर वरी डोलती छत्र चामर शेला जर तार शिरी शोभे बहुधा जोग प्रेम मंगलवाद्यांची या गजरी पंचारती घेऊनी करी बाबांवरी ओवाळीत पंचोपचार पूजा समेत घेऊनी पंचारत घवघवित निरांजन कर्पूर वात ओवाळीत मगही आरती जिम्हा संपत एक एक गुरुत्व धर्मा पावे तो आता साई की हंडी की कथा आणीक जा जा राहिल्या वार्ता पुढील अध्यायी कठीण समस्ता सादर चित्ता असावे अखंड गुरु स्मरण स्वार्थ तोच हे माळा निज परमार्थ गुरुचरणाभिवंदने कृतार्थ चारी ही पुरुषार्थ त्या कोटी स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते चावड़ी वर्णनम नाम सप्तत्रिंशत्तमोऽध्याय संपूर्ण श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभम भवतु श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय।